चैत्रमास वद्य त्रयोदशीला शके 1800 मध्ये मंगळवारी ही 500 वर्षांची अवतार यात्रा संपवून स्वामींनी समाधीस्थ व्हायचं ठरवलं. भक्तांच्या दुःखाला पारावारच उरला नाही. त्यांच्या करुण अवस्थेचं काय वर्णन करावं? भक्तांची ती अवस्था पाहून स्वामींनी सांगितलं की मी जरी चाललो असलो तरी मी चिरंजीव आहे. तेव्हा मी इथंच अक्कलकोटमध्ये आहे असं समजा. असं सांगून स्वामी पंचतत्वात विलीन झाले. मात्र आजही त्यांचं अस्तित्व अक्कलकोटी आहे असंच वाटतं. ते तिथं असल्याचा भास भक्तांना होतच राहतो.
चैत्र मास वद्य त्रयोदशी आणि शके 1800 निरोप घेता स्वामी समर्था जग हे मिथ्या भासे.
Hey.